नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या सकाळच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती आज देशभरात साजरी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. अहिल्यादेवींनी देशभरातील पवित्र मंदिरं आणि तीर्थक्षेत्रांच्या पुनर्बांधणीपासून ते सर्वांसाठी न्याय आणि कल्याण सुनिश्चित करण्यापर्यंत अतुलनीय योगदान दिलं. त्यांनी भारताची सांस्कृतिक जाणीव अधिक दृढ केली आणि समाज संस्कृती आणि राष्ट्र उभारणीसाठी असलेलं त्यांचं समर्पण प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील अशा शब्दात पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरील संदेशात आपल्या भावना व्यक्त केल्या. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात चोंडी इथं अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील अहिल्यादेवी होळकर स्मारकाचं उद्घाटन झालं. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना शिंदे यांच्या हस्ते धनगर रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं आज मुंबई इथं लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं कोकणवाडी परिसरातल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांतर्फे अभिवादन करण्यात येत आहे. तसंच शोभायात्रा, धनगरी डफ आणि वाघ्या मुरळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधतील. हा या मालिकेचा 134वा भाग आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, AIR न्यूज हे संकेतस्थळ आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. आज जागतिक तंबाखू विरोधी दिन पाळण्यात येत आहे. तंबाखूचा वापर पूर्णपणे बंद करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं या उपक्रमाची सुरुवात केली आहे. आकर्षणाला चालना, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनावर मात ही या वर्षीची संकल्पना आहे. यानिमित्त केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांनी नवी दिल्ली इथं तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था ऍपचं उद्घाटन केलं. देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तंबाखूमुक्त मानकांची अंमलबजावणी आणि देखरेख अधिक मजबूत करणं हे या ऍपचं उद्दिष्ट आहे. या दिनानिमित्त पद्मश्री सन्मान वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी ओडिशातील पुरी समुद्र किनाऱ्यावर 25 फूट उंचीचं वाळू शिल्प साकारत तंबाखू आणि निकोटीन व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती केली. जून महिन्याच्या 25 तारखेपासून राज्यभरात नशामुक्त अभियान राबवण्यात येणार असून सर्व लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे. ते काल मुंबई इथं दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत बोलत होते. सीएनजी आणि पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सीएनजीमध्ये प्रतिकिलो 2 रुपयांनी वाढ झाली असून सीएनजीचा दर आता 86 रुपये प्रतिकिलो इतका झाला आहे. पीएनजीच्या दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ झाल्यानं त्याचा दर प्रति युनिट 52 रुपयांवर पोहोचला आहे. इंडियन प्रीमियर लीग IPL क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे. अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी मैदानावर सायंकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. येत्या 4 ते 5 दिवसात केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागात नैऋत्य मोसमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसंच येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी गारा पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान आज सकाळी अकोला जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. बुलडाणा जिल्ह्यातही काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे खामगाव, शेगाव आणि संग्रामपूर परिसरातल्या पपई, केळी यासारख्या बागायती पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 45.7° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी 41.9° सेल्सिअस, बीड 41.5, छत्रपती संभाजीनगर इथं 39.9 तर धाराशिव इथं 39.6° सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.